हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
ही माझ्या प्राणप्रिया, दुर्गा माझ्या आश्रया, ही माझ्या प्राणप्रिया, दुर्गा माझ्या आश्रया, घे घे ओढोनी मला, बक्षी तुझ्या प्रेमला, वारा वेळा जाहला, घे घे ओढोनी मला, लाटा खाऊ पाहती, संभाळी तू संप्रती, ही माझ्या प्राणप्रिया, दुर्गा माझ्या आश्रया। नाही प्रेमाला मिती, शांती तुझी ती किती, नाही प्रेमाला मिती, शांती तुझी ती किती, माझ्या पापांची क्षमा केली तू सर्वोत्तमा, माझ्या पापांची क्षमा केली तू सर्वोत्तमा, आरोग्याच्या निर्जरा तू व्यापियांतरा, आरोग्याच्या निर्जरा तू व्यापियांतरा, ठेवी हे तू शुद्ध रे, तू माझे सर्वस्व रे, ही माझ्या प्राणप्रिया, दुर्गा माझ्या आश्रया, ही माझ्या प्राणप्रिया, दुर्गा माझ्या आश्रया। अक्षया जीवना घेतो तू ते पावना, हे अक्षया जीवना घेतो तू ते पावना, येई राही अंतरी सारे सारे तू भरी, येई राही अंतरी सारे सारे तू भरी, के अक्षया जीवना येथे पावे वर्धना, के अक्षया जीवना येथे पावे वर्धना, वाढोनी काळा प्रती व्यापी नाही जामिती, हे माझ्या प्राणप्रिया, दुर्गा माझ्या आश्रया, माझ्या प्राणप्रिया, दुर्गा माझ्या आश्रया, दुर्गा माझ्या आश्रया, दुर्गा माझ्या आश्रया, दुर्गा माझ्या आश्रया।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आम्ही समाजशील प्राणी आहोत. आम्हाला समाजात जगायला वावरायला खूप आवडतं, देवाणघेवाण करायला आवडतं, आपले विचार इतरांना सामायिक करण्याचे आम्हाला आवडतं, दुसऱ्यांचे विचार आम्हाला जाणून घ्यावयाचे असतात, आणि एक महत्त्वाचं म्हणजेच की आम्हाला सातत्याने नवीन ठिकाणी जायला आवडतं, नवीन भौगोलिक स्थिती बघायला खूप आवडतात, त्याच्याशी समरूप व्हायला खूप आवडतं, आणि आपले मनातली इच्छा असतात की आपण नवनवीन ठिकाणी भेट द्यावीत आणि त्या ठिकाणी जावं. आणि म्हणूनच आजच्यासाठी जो संदेश आहे हा आम्हा प्रत्येकांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून माझी इच्छा अशी आहे की आम्ही सर्वांनी आमची कामे थोडा वेळ बाजूला टाकावीत आणि आजच्या संदेशावरती लक्षपूर्वक आपलं मन केंद्रित करावं. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे मार्कृस शुभवर्तमान याचा 9:43-48 वचन. आणि आजचा संदेश आहे अशी जागा जेथे कोणालाही जायचे नाही. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. या जगात अनेक ठिकाणी मला जायचे आहे. मला एक दिवस इस्रायलला जायला आवडेल. मला अलास्का, आफ्रिका, चीन, युरोप, इंग्लंड, कॅरिबियन, दक्षिण पॅसिफिक ठिकाणी जायचे आहे. येथे मला जायचे आहे. मला खात्री आहे की तुमच्याकडे तुमची स्वतःची यादी आहे. अर्थात काही ठिकाणी मला जायचे नाहीत. मला तुरुंगात किंवा रुग्णालयातही जायचे नाही. अशी ठिकाणी आहे जेथे लोकांना जायचे नसते. बरं, अशी एक जागा आहे जिथे कोणालाही जायची इच्छा नाही, आणि ती जागा या वचनामध्ये ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा विषय आहे. ज्या ठिकाणी कोणालाही जायचे नाही ते म्हणजे नरक. काही लोक सूचित करतात की त्यांना तिथे जायचे आहे, परंतु जेव्हा ते अगदी खाली येतात तेव्हा कोणालाही नरकात जायचे नसते. तरीही नरक ही अशी जागा आहे जेथे प्रत्येकजण जातो, म्हणजे जोपर्यंत ते येशू ख्रिस्ताला त्याचा वैयक्तिक तारणारा म्हणून भेटतात. नरक नावाच्या त्या भयानक जागेबद्दल प्रभू येशूला काहीतरी सांगायचे आहे. त्याला जे म्हणायचे आहे ते आज या ऐकणाऱ्या प्रत्येकाने ऐकले पाहिजेत. खरे तर नरकाबद्दल त्याला काय म्हणायचे आहे हे सर्व जगाने ऐकले पाहिजे. नरक खरा आहे हे आपल्याला कळाले अशी येशूची इच्छा आहे, की नरक सर्व वर्णनाच्या पलीकडे भयंकर आहे आणि तेथे कोणालाही जावे लागणार नाही. तुम्ही कदाचित त्या ठिकाणी जात असाल जेथे कोणाला जायचे नसेल, पण तुम्हाला तिकडे जाण्याची गरज नाही हे सांगणे आज माझे कर्तव्य आहे. नरकाबद्दल आणि तेथे जाणे कसे टाळावे याबद्दल येशूचे काय म्हणणे आहे ते पाहूयात. मला आज अशा ठिकाणी प्रचार करायचा आहे ज्याला कोणालाही जायचे नाही. पहिला मुद्दा आहे, नरक ही एक वास्तविक जागा आहे. येशू नवीन करारात नरकाबद्दल बोलतो. जणू काही तो खरोखरच खरा नरक आहे असा विश्वास ठेवतो. खरं तर येशू स्वर्गाबद्दल फक्त एकदाच बोलला, तर त्याने 11 वेळा नरकाबद्दल तो बोलला. त्यामधला पहिला मुद्दा आहे नरकाचे वास्तव. आपल्या आधुनिक काळात अनेकांनी नरकाची कल्पना पूर्णपणे नाकारली आहे. बायबल स्पष्ट आहे. देवाचे वचन आपल्याला शिकवते की नरक नावाची शाब्दिक जागा आहे. स्तोत्र संहिता याचा 9:17 वचन, लुकृत शुभवर्तमानाचा 12:5 वचन आणि 16:19-31 वचन. तुम्ही एकतर देवाच्या स्पष्ट वचनावर विश्वास ठेवू शकता किंवा तुम्ही सैतानाच्या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकता. मी म्हणतो देव खरा असू दे, पण प्रत्येक माणूस खोटा आहे. रोमकरास पत्र याचा 3:14 वचन. त्यामधला दुसरा मुद्दा आहे नरकाचे रहिवाशी. जर नरक वास्तविक असेल तर तो असेल तर तेथे कोण असेल? नरक हा निर्माण झाला हे येशूने आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. ते सैतान आणि त्याच्या राक्षसी अनुयायांना मत्तयकृत शुभवर्तमानाचा 45:141 शाश्वत शिक्षेचे ठिकाण म्हणून तयार केले गेले आहे. आणि आपल्याला माहिती आहे की क्लेश कालावधीच्या शेवटी सैतान ख्रिस्तविरोधी आणि खोट्या संदेष्टासह नरकात टाकले जाईल. प्रगटीकरण याचा 20:10. पण नरकात इतरही आहेत आणि ते कोण आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मग नरक हे फक्त देवाविरुद्ध बंड करणाऱ्या आध्यात्मिक प्राण्यांचे ठिकाण आहे का? नाही. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 25 आणि 41 येशू लोकांच्या एका गटाला नरकात पाठवतो. लूकृत शुभवर्तमानाचा 16:19-31 येशू आपल्याला एका श्रीमंत माणसाची कथा सांगतो जो मरण पावला आणि नरकात गेला. नरकात कोण असेल याबद्दल बायबल स्पष्ट आहे. स्तोत्रसंहिता याचा 9:17 आपल्याला सांगते की दुष्टचे नरकात रूपांतर होईल. तळओळ ही आहे, प्रत्येक जण जो येशू ख्रिस्ताद्वारे देवाच्या तारणाची योजना नाकारतो तो नरकात जाईल. योहानकृत शुभवर्तमानाचा 8:24 आणि 2 थिस्सलुनिकेंस याचा 5:9-10 याचा अर्थ असा आहे की ज्याने विश्वासाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही तो नरकात जाईल. धार्मिक लोक, नैतिक लोक, सभ्य लोक, मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, जो कोणी वाचला नाही तो नक्कीच नरकाचा नाश आणि यातनाकडे जाणार आहे. असे नाही की ते काहीतरी हरवले जाते. वस्तुस्थिती अशी आहे की जे आज हरवले आहेत, इफिसकरासपत्राचा 2:1-3 आणि देवाचा क्रोध त्यांच्यावर आधीपासूनच राहतो. योहानकृत शुभवर्तमानाचा 3:18-36 त्यांच्याकडे आधीच नरकाची तिकीट आहे आणि ते त्यांना वाचवण्याची एकमेव गोष्ट म्हणजे तारणासाठी ख्रिस्ताकडे येणे. योहानकृत शुभवर्तमानाचा 3:16 दुःखाची गोष्ट अशी आहे की या लोकांपैकी बरेच लोक असे असू शकतात की ते त्या भयानक सत्याच्या ठिकाणी जात आहेत. श्रोते हो, जर तुमचे तारण झाले नसेल तर तुम्ही नरकात भरणाऱ्यांपैकी एक आहात. दुसरा मुद्दा आहे, नरक ही एक भयानक जागा आहे. येशूने या श्लोकामध्ये अग्नी, किडे आणि नरक बद्दल बोलतो. त्या भयंकर ठिकाणाचे वर्णन करण्यासाठी तो काही सुंदर ग्राफिक शब्दांचा वापर करतो. नरकाबद्दल असे काय आहे जे इतके भयंकर बनवते? त्यामधला पहिला मुद्दा आहे, शापामुळे नरक भयंकर आहे. हरवलेल्या माणसांची देवाने आधीच निंदा केली आहे. योहानकृत शुभवर्तमानाचा 3:18-36 दुःखाची गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना माहिती नाही की नरक काय आहे आणि ते देवापासून वेगळे झाले आहेत का. ते स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल आंधळे आहेत. 2 कोरिंथ 4:4-4 ते मेलेले आहेत आणि त्यांना देवाची जाणीव नाही किंवा त्यांना अथवा ते त्याला ओळखत नाहीत. इफिसकरासपत्राचा 2:1 ते देवाची महिमा पाहू शकत नाही जे जगात प्रकट झाले आहे. स्तोत्रसंहिता याचा 9:1-6 आणि येशू ख्रिस्ताद्वारे जगाचा प्रकाश ही हरवलेल्या माणसाची अवस्था आहे. पण ते म्हणतात अज्ञानात म्हणजे आनंद ते देवापासून वेगळे झाले आहेत, परंतु त्यांना ते माहिती नाही आणि त्यांना त्यांच्याकडे येण्याची आवश्यकता दिसत नाही. तथापि नरकात त्यांचे वेगळे होणे त्यांना वेदनादायकपणे स्पष्ट केले जाईल. 2 थिस्सलुनिकेंस 1:9-10 येथे त्यांच्यापासून वेगळे होणे भयंकर आहे, परंतु त्याच्या प्रेमापासून, त्याच्या कृपेपासून, त्याच्या गौरवापासून आणि त्याने दिलेल्या आशेमुळे वेगळे होणे सर्व वर्णनाच्या पलीकडे भयानक आहे. सुटकेची कोणतीही आशा न बाळगता सर्व काळासाठी चांगले असलेल्या सर्व गोष्टीपासून वेगळे होणे ही कल्पना फारच भयंकर आहे. तरीही येशू ख्रिस्ताशिवाय मरणाऱ्या प्रत्येक हरवलेल्या पापी माणसाचे ते भाग्य आहे. येशूचे शब्द ऐका आणि त्याला तुमच्या मनाशी बोलू द्या. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 7:21-23 प्रत्येक हरवलेल्या पाप्याला अग्नीच्या सरोवरात टाकले जाईल. प्रगटीकरण याचा 20:11-15 कास्ट या शब्दाचा अर्थ काहीतरी तुटणे, याची काळजी न करता फेकणे असा होतो. किती भयानक विचार, तो शेवटी तुमची वाट पाहत आहे का? त्यानंतरचा मुद्दा आहे, कालावधीमुळे नरक भयंकर आहे. बरेच लोक आहेत जे मानतात की नरक वास्तविक जागा आहे, परंतु त्यांचा असा विश्वास आहे की त्यांचा कालावधी कमी असेल. त्याचा असा विश्वास आहे की ज्यांना नरकात टाकले जाईल ते त्वरित जळून जातील आणि झाडूच्या शेताप्रमाणे जळून जातील. जर ते खरे असेल तर नरक सहन केला जाऊ शकतो, पण बायबल आपल्याला अगदी उलट शिकवते. तो खरा आहे आणि नरक शाश्वत आहे. मत्तयकृत शुभोत्तमाचा 18:8 25:41 आणि प्रगटीकरणाचा 14:10-10 श्रोते हो, अनंत काळ हा बराच काळ आहे. तो योग्य ठिकाणी घालवण्याची खात्री करा. आणि दस्ताऐवजीकरणामुळे नरक भयंकर आहे. बायबल नरकाबद्दल काय म्हणते ते पाहण्यासाठी जेव्हा आपण वेळ काढतो तेव्हा त्या ठिकाणचे नरक नावाचे भयानक स्वरूप पाहणे सोपे होते. पहिला मुद्दा आहे अभेद्य आग आणि दुसरा मुद्दा आहे स्मृती आणि पश्चाताप. श्रीमंत माणूस मुला लक्षात ठेवा. लुकृत शुभोत्तमाचा 16:25-27-28 सांगितलेलं आहे. तीव्र अतृप्त तहान, दुःख आणि वेदना, निराशा आणि राग, शाश्वत वियोग, अबाधित क्रोध हे सर्व नरकाबद्दल बोलत आहे. श्रोते हो, तुम्हाला तुमचा अनंत काळ घालवायचा आहे अशा ठिकाणी नरक वाटतो का? हे एक भयानक ठिकाण आहे, परंतु तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही. देवाने लोकांना सुटकेचे साधन दिले आहे. जर त्यांनी त्याचा फायदा घेतला तर क्षणभर त्यांना धन्य विचारात. नरक हे एक टाळता येण्याजोगे ठिकाण आहे. त्यामधला पहिला मुद्दा आहे नरक टाळण्याचा मार्ग. आपल्या मजकुरात वचन 43:45-47 तीन वेळा येशू जीवनात प्रवेश करण्याचा संदर्भ देतो. मी तुम्हाला आज आठवण करून देतो की तो जीवन आहे. योहानकृत शुभोत्तमाचा 14:6 तो ज्याचा संदर्भ देत आहे तो म्हणजे स्वतःशी विश्वासू नाते जोडणे. हे कसे पूर्ण होते? अगदी सोप्या भाषेत, येशूवरील विश्वासाने. जेव्हा तो वधस्तंभावर मरण पावलात आणि मेलेल्यातून पुन्हा उठलात तेव्हा त्याने जे केले त्यावरून हे साध्य होते. ख्रिस्तामध्ये जीवनात प्रवेश करण्यासाठी आणि अशा प्रकारचे नरक टाळण्याच्या पायऱ्या अगदी सोप्या आहेत आणि हे लक्षात घ्या. पहिला आहे, तुम्ही पापी आहात ही वस्तुस्थिती ओळखा. रोमकलास पत्र याचा 5:12. दुसरा मुद्दा आहे, देवाने पापावर ठेवलेला दंड समजून घ्यात. रोमकलास पत्र याचा 6:23. तिसरा मुद्दा आहे, तुम्हाला तुमच्या पापापासून आणि त्या दंडापासून वाचवण्यासाठी देवाने काय केले ते जाणून घ्यात. रोमकलास पत्र याचा 5:6-9. त्यानंतरचा मुद्दा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पापापासून वळायला तयार आहात त्या ठिकाणी या आणि तुमच्या तारणासाठी एकट्या येशूवर विश्वास ठेवा. रोमकलास पत्र याचा 10:9-10. त्यानंतरचा मुद्दा आहे, ते सर्व आहे. तारणासाठी देवाची योजना येशूवर आणि त्याचे पूर्ण कार्य याच्यावरती विश्वास ठेवा. आणि ते अगदी सोपं आहे आणि म्हणूनच तो म्हटलेला आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवात. नरक टाळण्यासाठी किंमत. या वचनामध्ये येशू पाप आणि मोहापासून मुक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक अवयव कापण्यासाठी बोलतो. तो या गोष्टीबद्दल बोलत आहे जे भूतलावरील जीवनाशी आम्हाला पायबंदी करेल. करण्यासाठी मूलभूत पावले उचलली पाहिजेत. जतन करण्यासाठी कदाचित तुम्हाला तुमचा डोळा बाहेर काढण्याची किंवा हात कापण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आणखीन कठीण काहीतरी आवश्यक असू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या अभिमानाचा सामना करावा लागेल जेणेकरून तुम्ही त्या मार्गानून चालत त्याच्याकडे येऊ शकता. यासाठी तुम्हाला मित्र सहकारी यांच्याशी संबंध जोडण्याची आवश्यकता असू शकते. जीवनात जे काही आहे जे तुम्हाला वाचवण्यापासून रोकेल ते नरकात जाण्यासारखे नाही. मग ते नाते असोत, आपले कुटुंब असोत, मित्रजन असोत, अभिमान असोत किंवा जे काही असोत, ते तुमच्या आयुष्यातून काढून टाकले पाहिजेत जेणेकरून तुम्ही देवाकडे येऊ शकतात. तारण मुफत आहे. देवाचे आभार मानात. येशूने पूर्ण किंमत दिली आणि आपण कोणतेही शुल्लक न घेता अथवा शुल्क न घेता वाचू शकतो. आणि म्हणूनच त्याने आम्हाला त्याच्याकडे बोलावलेलं आहे. बायबलमध्ये असे काही विषय आहेत ज्यांना मी कधीही प्रचार करणार नाही, परंतु ते सर्व उपयुक्त आहेत आणि हे अगदी स्पष्टपणे आहे. नरकाबद्दलचे सत्य समजून घेणे आपल्यासाठी इतके महत्त्वाचे आहे. त्याचे एक कारण हे आहे की ज्यांनी हे ऐकले आहे ते तेथे जात आहेत. आणि जरी आपण वाचलो आहोत तरीही आपण सर्वजण कोणाला तरी ओळखतो जो तेथे जात आहे. तुमचे तारण झाले आहे याची खात्री करण्यासाठी प्रभू तुम्हाला मदत करू शकेल आणि आपल्यापैकी जे वाचले आहेत त्यांना नरकाकडे जाण्यासाठी मोठे ओझे मिळवण्यास मदत करू शकेल. मी बंद करताना तुम्हाला एक कळू इच्छितो की तुमचा जीव कुठेतरी बलिदान होणार आहे. असे काही लोक आहेत जे देवाच्या गौरवासाठी बलिदान आणि सेवेच्या वेदीवर आपला जीव देतील. रोमकरास पत्र याचा 12:1 असे लोक आहेत जे येशूला ओळखतात आणि त्यांच्या स्वर्गात जात आहेत. इतर लोक पापाच्या वेदीवर आपले प्राण अर्पण करतील, तेच नरकात जातील. तुमच्यासाठी माझे प्रश्न आहेत, आज तुमचे जीवन कोणत्या वेदीवर आहे आणि जर ते चुकीचे असेल तर तुम्ही बदलू इच्छिता का? आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करो. वेदी खुली आहे, आज तुम्ही त्याला मान देणार आहात का? आणि म्हणूनच चला आपण तो मार्ग सोडूया जो नरकाकडे जातो आणि त्या मार्गाचा अवलंबून करूया ज्याकडे जीवन आहे. कारण की प्रभूने म्हटलेलं आहे, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला जीवनाचा मार्ग सांगितलेला आहे, तू आम्हाला नरकाची परिभाषा शिकवलेली आहे. हे एक सत्य आहे की जे आम्ही नाकारू शकत नाही, म्हणून आम्ही आमचे मार्ग वळवावेत आणि तुला आमचा तारण हाला म्हणून आमच्या आयुष्यात स्वीकारावं, तुझ्या मार्गावरती चालावं, जेणेकरून त्या अनंत काळाच्या अगदीत न जाता तुझ्या सोबत अनंत काळाचं सुख आणि आनंद भोगावत. हे समजण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन तू कर. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
या पुढे प्रभु गुरु राजा, या पुढे प्रभु गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे प्रभु गुरु राजा, या पुढे प्रभु गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे अपुले नाते अपुले ठाऊके असू दे तू ते. किती कुणी विडंबन केले, किती केले खोलही गेले, मन मित्रा जरी तुझसाठी अटके मज बसले कोटी, तरी तुझे कार्य रे जरी साधले तरी. या पुढे प्रभु गुरु राजा, या पुढे प्रभु गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे धन्यता सारी मी तुझा खरा कैवारी. तुझ साठविला मी हृदयी, तू अगदी माझा पाही. अस तेथे किंवा तेथे मी सोडित नाही तू ते. ही अशी प्रभूची वाणी सदा मम करणी. या पुढे
पुढे प्रभू गुरु राजा, या पुढे प्रभू गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा, या पुढे प्रभू गुरु राजा, या पुढे प्रभू गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा, या पुढे दीन जाहाले लीन तुझा चरणी मेरे, दीन जाहाले लीन तुझा चरणी मेरे, दीन जाहाले लीन तुझा चरणी, फुला प्रभो दुखाशी दे मला लाभ, फुला प्रभो दुखाशी, हा लाभ लोपवी सकल अनिष्टाशी, हा लाभ लोपवी सकल अनिष्टाशी, सकल अनिष्टाशी, दीन जाहाले लीन तुझा चरणी मेरे, दीन जाहाले लीन तुझा चरणी,
हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.